खाऊन पिऊन उपवास द्यायचा. नमस्कार सर, मी पारसी स्कीम मधून आमदार बोलतोय. सर, मी तुम्हाला याच्या कॉलेज किंवा आमच्या इव्हेंट बद्दल सांगण्यासाठी तुम्ही मला बोलले की ओके, नो प्रॉब्लेम सर.